शिंगणापूर येथे एक गाव आहे सोनई. त्या गावात एक धनाढ्य शेठ राहत होता. त्याचे नाव होते जवाहरमल लोढा. त्यास पुत्र संतान नव्हते. पुत्र प्राप्तीसाठी त्याने अमावस्येच्या दिवशी शनिदेवाचे दर्शन घेतले आणि पुत्र प्राप्तीसाठी शनिदेवाकडे मागणे मागितले. त्याची इच्छा पूर्ण झाली. त्याच्या पत्नीनं एका पुत्र रत्नाला जन्म दिला. आनंदानं प्रसन्न झालेल्या जवाहर मल्लनं कच्चे बांधकाम असलेला शनिदेवाचा चौथरा पक्का करण्याची इच्छा प्रकट केली आणि मग गावकऱ्यांशी सल्ला मसलत झाल्यावर चौथऱ्याचे बांधकाम सुरू झाले. मूर्तीच्या आसपास असलेली माती हटवल्यानंतर असा विचार आला की मूर्ती काढून थोडी वर घेण्यात यावी. त्यानंतर शिळेखाली खोदकाम सुरू झाले. परंतु शिळेच्या खालील भाग संपता संपेच ना. हा चमत्कार पाहून जवाहरमल सेठने मूर्ती आहे तशीच ठेवून चौथरा बांधला. चौथऱ्याचे बांधकाम पूर्ण झाल्यावर मंदिर बनवण्याचा प्रस्ताव पुढे आला आणि चौथऱ्यावर छत टाकण्याचा प्रयत्नही केला गेला. परंतु सारे प्रयत्न निष्फळ ठरले. एके दिवशी एका भक्ताच्या स्वप्नात येऊन शनिदेवाने सांगितले की माझ्यासाठी छत बनवण्याची आवश्यकता नाही, खुले निरभ्र आकाश हेच माझे छत आहे. हे ऐकताच भक्तांनी शनिदेवाचा जय जयकार केला. शनीचे गुणगान करीत शनिदर्शनाचे महत्व ते इतरांनाही सांगू लागले.
स्वयं